चीनीमंडी.com पॉडकास्ट।
उसाच्या उपलब्धतेमुळे कारखान्याची हंगाम समाप्ती तारीख लांबणीवर। जिल्ह्यातील साखर कारखान्यांना उसाच्या मोठ्या उत्पादनामुळे आपल्या गाळप हंगामाच्या समारोपाच्या तारख्या बदलाव्या लागत आहेत। इतका ऊस येईल याचा कारखान्यांना अंदाज नव्हता। तितावी कारखाना आता 5 जून पर्यंत चालेल। जिल्ह्यातील 8 साखर कारखान्यांनी 1 महिन्यापूर्वी गाळप हंगाम समारोपाची तारीख दिली होती। यामध्ये टिकोला, रोहाना, खाईखेडी आणि भैसाना यांनी 10 ते 15 मे दरम्यान गाळप हंगाम समाप्तीबाबत सांगितले होते, पण सातत्याने ऊस आल्यानंतर हे सर्व कारखाने 15 दिवस उशिरा बंद झाले। इतका ऊस येईल असा अंदाज या कारखान्यांनाही नव्हता। तितावी, मोरना, खैतोली आणि मसूरपूर यांनी निश्चित केलेली तारीख सतत पुढे जात होती। सातत्याने ऊस येत असल्याने हे कारखाने 5 जून पर्यंत चालण्याची शक्यता आहे। खतोली कारखान्याने 5 जूनला हंगाम समारोपाबाबत सांगितले होते, पण ही तारीखही आता पुढे ढकलण्याची शक्यता आहे। खतोली आणि मोराना आता 8 जून पर्यंत चालू राहण्याची शक्यता आहे। मंसूरपूर कारखाना 10 जून पर्यंत सुरू राहील। कदाचित ही तारीखही पुढे जाण्याची शक्यता आहे। डीसीओ आरडी द्विवेदी यांनी सांगितले की उसाचे उत्पादन कारखान्यांनी जो विचार केला त्यापेक्षाही अधिक झालेले आहे, परिणामी त्यांचे गाळप हंगाम समारोपाचे गणित बिघडलेले आहे।